वर हेच 93.5 रेड एफएम वर 9:49 मिनिटं झाले तर रुद्र आहे तुमच्यासोबत मॉर्निंग नंबर वन मध्ये. आणि मॉर्निंग नंबर वन मध्ये एक महत्वपूर्ण विषय, ऍम्ब्युलन्स चाललेली असताना सायरन वाजत असताना आपण तिला जागा देणं गरजेचं आहे पण आपण ते करत नाही. सध्या लाईनवर कुठरी आहे? अनिता सांग मला काय करतेस आयुष्यात आधी सांग.
अरे मी नेहमीच बघते ऍम्ब्युलन्स जाताना पण लोक इतके केअरलेसपणे वाटतात की गाड्यांना रस्ता देत नाही.
बरोबर बरोबर. ही गोष्ट तुला सुद्धा निदर्शनास आली कधी पाहायला मिळाले ही गोष्ट?
हो हो. मला असं सांगायचं लोकांना की मी नेहमी ऍम्ब्युलन्स बघितल्यानंतर पाया पडते की तेव्हा कोणी पण असो त्याला नक्की वाचव असं.
बरोबर बरोबर बरोबर.
मला त्यांनी एवढंच सांगायचंय की प्लीज रस्ता द्या. आपले पण नातेवाईक कधीतरी आजारी असू शकतात, कोणी पण सिरियस असू शकतं, लोकांवर जी वेळ येते ती आपल्यावर पण येऊ शकते. प्लीज रस्ता द्या.
डेफिनेटली बरोबर आहे. नशिक रस्ता देणं गरजेचं आहे. आपण विदेशातली कन्सेप्ट फार जास्त ऐकत होतो आतापर्यंत. रिसेंटली ह्या कन्सेप्टचा अनुभव आपल्या शहरात आपल्या जिल्ह्यात सुद्धा आपल्याला यायला लागला. ग्रीन कॉरिडॉर. ग्रीन कॉरिडॉर मध्ये काय करतात की एखादी ऍम्ब्युलन्स तिला जर खूप मोठा रस्ता पार करायचा असेल तर संपूर्ण ट्रॅफिक एका बाजूला होऊन जातं आणि एक ऍम्ब्युलन्स एका बाजूने चालत असते. तिला प्रॉपर पोलीस प्रोटेक्शन असतं, पोलीस पुढचा रस्ता मोकळा करण्याचं काम करत असतात आणि अशा पद्धतीनं ऍम्ब्युलन्स पुढे पुढे जात असते. दोनदा हा अनुभव नाशिकमध्ये आपल्याला एका मोठ्या रस्त्यावरती पाहायला मिळाला. नाशिक पुणे हायवे होता तो. नाशिक आणि पुणे रस्ता किती प्रचंड कंटाळवाणा आहे आणि किती जास्त वेळ लागतो हे सगळं आपल्याला चांगलं माहिती आहे. हे सगळं माहीत असताना 3:30 आणि 20 मिनिटांमध्ये एकदा नाशिकहून पुण्याला ऍम्ब्युलन्स पोहोचली, दुसऱ्या वेळेला पुण्याहून नाशिकमध्ये पोहोचली. डॉक्टर भाऊसाहेब मोरे फ्रॉम ऋषिकेश हॉस्पिटल आपल्यासोबत सर असणार आहेत थोड्याच वेळात. एकूणच हे कार्य करत असताना त्यांना सुद्धा बऱ्याच अडचणी आल्यावर लोकांकरवी आलेल्या ह्या अडचणी होत्या आणि जाणून घेऊयात नेमकं काय त्यांच्यासोबत घडलं. सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम वर 4 ट्रॅक्स प्ले करतोय थोडाच वेळात. बजाते राहो.